नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. नगरपालिका वाठारातल्या मेगळ्या सुवातींचं ग्रीन लंग्स म्हळ्यार झाडां लावून रानाची उदरगत करपाच्या प्रस्तावा खातीर राज्यातल्या नागरिकाकडल्यान सुचोवण्यो मागयल्यात. मार्च महिन्यात 198 रस्तो अपघात जाल्ल्याची माहिती येरादारी संचालनालयान दिल्या. भारतान आयज फ्रांस वांगडा 26 राफेल झुजा विमानांच्या खरेदी खातीर संरक्षण कबलात केली. देशातली नुस्त्याची निर्गत दुपेटीन वाढवपाचे ध्येय साध्य करपा खातीर नुस्त्याचे उत्पादन मोल वाढवपा सयत मुळावी बांदावळ घटमूट करप खूप महत्वाचे असा असे केंद्रीय नुस्तेमारी आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंग हांनी सांगले. आता पुराय खबरो. हवामान शीतळ आखपा खातीर नगरपालिका वाठारातल्या मेकळ्या सुवातींचो ग्रीन लंग्स म्हळ्यार झाडां लावून रानाची उदरगत करपाचो प्रस्ताव आसा. हाका लागून राज्यातल्या नागरिकाकडल्यान सुचोवण्यो मागयल्यात. कार्यवाही खातीर रान खाते आणि नगरपालिका प्रशासनाच्या खात्याच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करतले अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांनी दिली. रान मंत्री विश्वजीत राणे हांच्या अध्यक्षतेखाला बसका झाली. हे बसकेत येवजणेच्या कारवाईचेर विचार केलो. स्टुडिओ पीडीओ हे एजन्सीचे मस्तीन प्रकल्पाची कारवाई जातली. नगरपालिका वाठारातले मेकळे सुवातींचो सोद घेतले. हे काम नगरपालिकेक करचे पडटले. नगरपालिकाकडल्यान सुचोवण्यो मागयतले. मेकळ्या सुवातींचो सोद घेतल्या उपरांत टप्प्याटप्प्यांनी झाडां लावून ग्रीन लंग्स उबारतले. कार्यवाही तशेंच आढावो घेवपाक समिती स्थापन करपाचेर चर्चा जाली. मेकळ्या सुवातांचो सोद आनी सुचोवण्यो आयले उपरांत फुडली कामां सुरू जातली अशी माहिती एका अधिकाऱ्यान दिली. नगरपालिकांक जो निधी दितात ताचो वापर ग्रीन लंग्स खातीर करतले. गरज पडल्यार खास निधीची तरतूद करतले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारतान आयज फ्रांस वांगडा 26 राफेल झुजा विमानांच्या खरेदी खातीर संरक्षण कबलात केली. नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फ्रेंच सशस्त्र दळाचे मंत्री सेबास्टियन लेकार्नो हांणी संरक्षण कबलातीचेर सयो केल्यात. 26 राफेल विमानातली 22 एक सीटर आणि 4 2 सीटर आसतली. भारतीय नौदळाच्या गरजेप्रमाण ही डिझाईन करून तयार करतले. राफेल विमानांक लागून नौदळाचे बळगे आणि वाढतले आणि ही झुजारी विमानां INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत ह्या विमानवाहक जहाजांनी वापरतले. राफेलात प्रगत शस्त्र प्रणाली आणि क्षेपणास्त्रां असतली. देशातली नुस्त्याची निर्गत दुपेटीन वाढवपाचे ध्येय सरकारान थारायला आणि हे खातीर नुस्त्याचे उत्पादन मोल वाढवपा सयत मुळावी बांदावळ घटमूट करप खूप महत्वाचे असा असे केंद्रीय नुस्तेमारी आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंग हांनी सांगले. ताणी आज मुंबईत कोस्टल स्टेट्स मीट 2025 उक्तावण केले. सध्या संसारीक पावण्यार नुस्तेमारी उत्पादनात भारत दुसरे सुवातेर आसा आणि फाटल्या वर्सा वट्ट 184.2 लाख टन नुस्तें उत्पादन झाला, जे संसारीक उत्पादनातले 8% इतले आसा अशी माहिती ताणी दिली. भारताच्या दर्यादेगेवेल्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी नुस्तेमारी उत्पादन मोल वाढवपा सयत मुळावी बांदावळ घटमूट करून निर्गत दुपट करपा खातीर लक्ष केंद्रीत करचे असे आवाहन ताणी केले. हालीच भारताच्या नुस्तेमारी निर्गती खातीर जायत्या बाजारपेठांनी आपली दारां उक्ती केल्यात. ही भारता खातीर बरी संद आसा असे ताणी स्पष्ट केले. केंद्र सरकारान नुस्तेमारी क्षेत्रात सशस्त करपा हेतान सुरू केल्ल्या वेगवेगळ्या येवजण्यो आणि कारवाईचेर ताणी भर दिलो. भारताच्या अर्थव्यवस्थेतच न्हय तर नुस्तेमारी समाजाच्या जिवितात आणि फुडाराकय महत्वाचे योगदान दिवपाची ह्या क्षेत्रात उफाट तांक आसा असे ताणी स्पष्ट केले. ह्या बसकेत सगळ्या दर्यादेगेवेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे नुस्तेमारी मंत्री आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. येरादारी संचालनालयान मार्च 2025 वर्सा जारी केल्ल्या अपघात आणि चलनांचो म्हयन्याळो अहवाल तयार केला. ह्या महिन्यात 198 रस्तो अपघात झाले. हातूंतले 20 घातक अपघात, 18 गंभीर अपघात जाल्यार 44 लहान अपघात आणि 116 जखमी नाशिल्ल्या अपघातांचो आसपाव आसा असे अहवालात म्हळा. रस्तो अपघातात मरण आयिल्ल्यांची वट्ट संख्या 20 आसा जाल्यार 24 जण गंभीर जखमी झाल्यात. मलेरिया दुयेंती उणे करपाच्या रणनितीचेर भर दिवपा खातीर दर वर्सा 25 एप्रिलाक संसारीक मलेरिया दीस मनयतात. ह्या दिसाचो उगडास करपा खातीर राज्यभर जागृताय कार्यावळी आयोजित करतात. हाचे फाटभुंयेर फाल्यां 29 एप्रिलाक सकाळी 10 वरांचेर पणजेच्या इन्स्टिट्यूट मेनेंजीस ब्रागांच्या सभाघरांत राज्य पावण्यावेल्या कार्यावळीचें आयोजन केलां अशी माहिती भलायकी खात्यान दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आता मुखावेलो खबरो. दिवचल नगरपालिका मंडळाची आज बसका झाली. हे बसकेत स्टँडिंग कमिटीचेर नगरसेवक सुदन गोयेकार आणि रियाज बेग हांची विरोधेविणा निवड झाली. दिवचल नगरपालिकेच्या आयज झाल्या स्टँडिंग कमिटीचे बसकेत सुदन गोयेकार, रियाज बेग आणि रंजना वायंगणकार या तीन नगरसेवक अर्ज घेऊन गेल्ले. मात रंजना वायंगणकार हिणे आपलो अर्ज सादर करूंक नाशिल्ल्यान रियाज बेग आणि सुदन गोयेकार हे दिवचल नगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचेर बिनविरोध वेचून आयले. नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय कुमार नाटेकर आणि पालिका मंडळाचे हेर नगरसेवक ह्या वेळार हजर आशिल्ले. रियाज बेग आणि सुजन गोयेकार हांणी नगरपालिकेचे स्टँडिंग कमिटीचेर बिनविरोध निवडून आयल्या खातीर पालिका मंडळाचे आभार मानले. तशेंच सगळ्या तरेचे मतभेद विसरून दिवचल शाराच्या उदरगती खातीर एकवटान आमी वावुरतले अशें सांगले. कारागीर प्रशिक्षण येवजणे खाला गोय परिक्षा मंडळान मार्च 2025 आयोजित केल्या 6 महिन्याच्या वेवसायीक अभ्यासक्रमाच्या अखिल गोय वेवसायीक परिक्षेचो निकाल आयज जाहीर केला. रवींद्र भवन साखळी हांणी मुंबईचे नामनेचे लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि अभिनेते राजेश देशपांडे हांच्या फुडारपणाखाला नाट्य कार्यशाळा आयोजित केल्या. हे नाट्य कार्यशाळेत राजेश देशपांडे हे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संवाद लेखन आणि नाट्यक्षेत्रातल्या हेर गजाली शिकयतले. ही नाट्य कार्यशाळा 30 एप्रिल मेरेन चलतली असे रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर हांणी सांगले. साखळीच्या रवींद्र भवनात राजस्थान हांगासल्ली नामनेची राजयोगिनी ब्रह्मकुमारी डॉक्टर उषा दिदी हांचे फाल्यां 29 एप्रिलाक व्याख्यान आयोजित केला. रवींद्र भवनाच्या श्री मनोहर बुवा शिरगांवकर सभाघरात सांजे 6:30 वरांचेर ही कार्यावळ जातली. हे कार्यावळीत डॉक्टर उषा दिदी ताणतणाव वेवस्थापन आणि आनंदाची संधी घेयात या विषयाचेर मार्गदर्शन करतल्यो. चडांत चड लोकांनी हे कार्यावळीक हजर रावचे असे आवाहन साखळी रवींद्र भवनाच्या आयोजकांनी केला. राज्यात चडात चड आणि उण्यात उणे तापमान वाढिल्यान राज्यातली गरमी वाढल्या. पणजेत चडात चड तापमान 35.5 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे 28 अंश सेल्सियस इतलें नोंद झाला. उत्तर आणि दक्षिण गोयातल्या कांय सुवातींनी आयज रातच्या वेळार गडगड जावपाची शक्यताय पणजे वेधशाळेन उक्तायला. हवामान खात्यान फुडल्या 7 दिसां खातीर राज्यात चडात चड तापमान 35 ते 36 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 26 ते 27 अंश सेल्सियस मदीं आसतले असो अदमास उक्तायला. तसेच फुडल्या 3 ते 4 दिसात राज्यातील हवामान सुके उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. जागृत गोयकारांची फौज हे संस्थेवरवी गोयाच्या अस्तित्वा खातीर झगडपी शेर्जिओ कारवालो हांकां काल आयतारा बेताळबाटी हांगा दुखेस्त मरण आयले. मरणा वेळार त्यांची पिराय 83 वर्षां आशिल्ली. तांच्या फाटल्यान घरकांत फातिमा, पूत रायन आणि धूक, डॉक्टर कार्ला असो परिवार असा. फाल्यां मंगळारा 29 एप्रिलाक सांजे 4 वरांचेर तांच्या कुडीचेर निमणे संस्कार जातले. ताच्या आदी बेतालभाटीच्या नोसा सिनियोरा दुस रेमेडियोज इगर्जेत दनपारा 3:30 वरांचेर निमाणी प्रार्थना जातली. परवरीच्या निर्मला इन्स्टिट्यूट हांगा ते शिकयताले. माथानी साल्डाना हांणी 1975 वर्सा हातात घेतिल्ल्या गोयच्या रापणकाराच्या आंदोलनाक कारवालो हांचो तेको आशिल्लो. गोयातले अनियंत्रित पास नखेत्री पर्यटन आणि घुवळे वखदा वेव्हाराच्या आड तांच्या जागृत गोयकाराची फौज ह्या संघटनेन मोठो आवाज उठयिल्लो. 30 एप्रिल 2025 दिसा कामत मेगा मार्ट ताळगाव फिडराचेर ताकतिकीचे दुरुस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9 ते दनपारा 2 वरां मेरेन दांडो, मॉडेल्स मरीन प्लाझा, वाटान आणि सरभोवतणच्या वाठारांनी वीज पुरवण जावची ना असे वीज खात्यान कळीत केला. तसेच वीज खात्यान दुर्गावाडी ताळगाव हांगा राजदीप वृंदावन प्रकल्पाक वीज पुरवण करपा खातीर नवीन उभारिल्ले 630 केव्ही ट्रान्सफॉर्मर केंद्र आणि जोडून आशिल्ली 11 केव्ही वीज यंत्रणा 28 एप्रिल दिसा चालू केल्या आणि ह्यान पुढे ही वीज यंत्रणा अशीच चालू उरतली. ही वीज यंत्रणा मनशाच्या आणि जनावरांच्या जीवाक धोक्याची आशिल्ल्यान लोकांनी तांच्या संपर्कात येवपा सावन पयस रावचे असे आवाहन वीज खात्यान केला. दिल्लीत जाल्ले दुसरे आशिया योगासना सर्तीत भारतान ऐतिहासीक जैत जोडले. 83 भांगरा पदकां जिखून भारतान पदक वळेरीत पयली सुवात मेळयल्या. जाल्यार गोंयच्या विशाल गांवस हाणें सर्तीत 1 भांगरा पदक जिखले. आतां परतून एक फावट मुखेल खबरो. नगरपालिका वाठारातल्या मेकळ्या सुवातींचो ग्रीन लंग्स म्हळ्यार झाडां लावन रानाची उदरगत करपाच्या प्रस्तावा खातीर राज्यातल्या नागरिकांकडल्यान सुचोवण्यो मागल्यात. मार्च म्हयन्यात 198 रस्तो अपघातांची नोंद जाल्याची माहिती येरादारी संचालनालयान दिल्या. भारतान आयज फ्रांस वांगडा 26 राफेल झुजा विमानांच्या खरेदी खातीर संरक्षण कबलात केली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.